नमस्कार, मी गौरी देशमुख। ऐकूया काही ठळक घडामोडी। निवडणूक प्रक्रियेत रोकड, मद्य आणि इतर अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर आणि वापरावर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येणार असल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं आहे। मुंबईत आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या दृष्टीनं केंद्रीय निवडणूक आयोगानं कालपासून राज्यातले विविध राजकीय पक्ष तसंच प्रशासकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय प्रारंभ करण्यात आला। या योजनेतली पहिली गाडी कोल्हापूर ते अयोध्या अशी धावणार असून मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत या गाडीला हिरवा झेंडा दाखवला। योजनेच्या माध्यमातून सर्वधर्मीय ज्येष्ठ नागरिकांना विविध ठिकाणी तीर्थयात्रा घडवण्यात येणार आहे। नवी मुंबईत तळोजा इथं तयार होत असलेली वकील अकादमी आणि संशोधन केंद्र न्यायदानाच्या विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करेल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। महाराष्ट्र आणि गोवा वकील संघटनेच्या पुढाकारानं उभारण्यात येत असलेल्या वकील अकादमी आणि संशोधन केंद्राचं भूमिपूजन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आज झालं। त्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री बोलत होते। धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करू नये या मागणीसाठी सोमवारपासून मुंबईत मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी शासनाचा आदेश काढण्याची भूमिका सरकारनं मागे घ्यावी तसंच पेसा भारतीबाबत दिलेलं आश्वासन पूर्ण करावं अशी त्यांची मागणी आहे। मुंबईत दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असल्याचा इशारा केंद्रीय तपास यंत्रणांकडून मिळाल्यावर पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जारी केला आहे तसंच गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।